चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. ऑलिम्पिक साठी पहिल्यांदाच भारतातर्फे 100 पेक्षा जास्त लोक जाणार आहेत, क्वालिफाय झालेले आहेत. मागच्या वेळी 2012 लंडन ऑलिम्पिक्समध्ये साधारण 83 वगैरेचा आपला टोटल स्क्वॉड होता, आपले सगळे प्लेयर्स होते, ऍथलीट्स होते, स्पोर्ट्समन होते, आणि आता 103 ऑलरेडी क्वालिफाय झाले आहेत. येत्या काही दिवसात त्यातही भर पडण्याची शक्यता आहे. दिस इज ॲब्सोल्युटली वंडरफुल. 83 वरून आपण 103 ला पोचलो आहे. समजा 110 वगैरे ते जरी झालं तरी 20-25-30% वाढ आपल्या टोटलमध्ये झालेली आहे. या दरम्यान 2012 ते 2016 पॉप्युलेशन बघितलं तर साधारण 5% वाढलंय किंवा वाढलं असेल. हे तर्क असतात, ते काही दरवेळी जाऊन आपण मोजत नाही. तुम्हाला माहिती ना, सेन्सस असतं तेव्हाच आपल्याला ऍक्च्युअल आकडे मिळतात, जे आय थिंक लास्ट टाइम 2011 झालं होतं. पण सरासरी असं म्हणतात की बाबा 125 ते 131 करोड वगैरे आपली पॉप्युलेशन झाली आहे 2012 ते 2016. 4-5% पॉप्युलेशन वाढणं पण टीम जास्त वाढणं, टीममधले मेंबर्स किंवा एकंदरीत सगळ्यांचा परफॉर्मन्सही खूप चांगला झाला आहे. हे तुम्हाला काय वाटतं, कशामुळे क्रिकेटचा जोर थोडा कमी झाला आहे म्हणून जास्त ॲथलीट्सला प्रोत्साहन मिळतं आहे का, फॅसिलिटीज इम्प्रूव्ह झाल्यात का, आपला लोकांचा इंटरेस्ट त्यात इम्प्रूव्ह झाला आहे, पालकांचा इंटरेस्ट इम्प्रूव्ह झाला आहे का, काय नेमकं झालंय? संग्राम बोलतो पुणेकर खुलतोमध्ये, मला फोन करून सांगा. 6608093 हा नंबर आहे. आणि प्लस इन जनरल तुम्हाला काय बोलायचं आहे ऑलिम्पिक भारताचा पूर्ण स्क्वॉड याच्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता. कमिंग अप इन जस्ट बीट सुपर हिट गाणं. पण त्याच्या आधी MH935 वर श्रीकांतने परवा काय धमाल केली ते ऐका. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. जाते रहो.